अरविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोध
जनस्य मे जांगलिका यमाने संसार हाला हलमोह शांतम
श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे। रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप। एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे। नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा। सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता। ज्ञान देव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे। ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला हरिपाठ हा ग्रंथ आपण पाहतो आहोत। हा ग्रंथ मुख्यतः भक्तीचा पुरस्कार करणारा असा नामस्मरणाचा पुरस्कार करणारा असा ग्रंथ आहे। या ग्रंथामध्ये विशेष करून नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे। नामाची पद्धत प्रक्रिया वर्णन करून सांगितलेली आहे। नामाचं पथ्य सांगितलेलं आहे। नामाने काय अनुभव येतात हे सांगितलेलं आहे। नाम हे कसं साधूंच्या संगतीमध्ये घ्यायचं आणि नामाला शास्त्रसंमती कशी आहे हे सांगितलेलं आहे आणि नामाची श्रेष्ठता वर्णन करून सांगितलेली आहे। एखादा ग्रंथ ज्या साधनेला वाहिलेला असतो त्या ग्रंथामध्ये त्या साधनेची श्रेष्ठता वर्णन केली जाणं ही स्वाभाविक गोष्ट आहे। तशा प्रकारे नामाची श्रेष्ठता देखील या ग्रंथामध्ये वर्णन करून सांगितलेली आहे। आपण प्रथम पाहतो आहोत की नाम कोणत्या पद्धतीने घ्यायला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं। त्याच्यामध्ये प्रथम वाचेनी नाम घ्यायला सांगितलं ते आपण पाहतो आहोत। मुखानी हरी हरी असं म्हणा पुण्याची गणना कोण करेल याची काळजी करू नका। संसारामध्ये असताना आपल्या जिभेला वेग नामाचा द्या आवेग द्या। अशा प्रकारे वेदशास्त्र सर्व बाह्या उभारून सांगताहेत असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आणि तो अभंग आपण मागच्या वेळेला पाहिलेला होता। खरं म्हणजे आज आपण जो अभंग पाहतो आहोत तो देखील आपण पाहिलेला होता पण दीड पावणे दोन महिन्यापूर्वी पाहिलेला होता। पहिला अभंग देखील हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हाही त्यावेळेला पाहिलेला होता। पण आपली स्मृती बळकट होण्यासाठी म्हणून परत एकदा आपण हा अभंग पाहतो आहोत। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की या हे सगळेच्या सगळे अभंग ओळींनी न घेता ज्या ज्या ठिकाणी वाचेनी किंवा मुखानी नाम घ्या असं सांगितलंय ते भाग आपण पाहतो आहोत। त्यामुळे मी हा जरी सर्व अभंग वाचला असला तरी देखील रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप। मुखाने नाम घ्यायला जे सांगितलेलं आहे पद्धत म्हणून ते भाग आपण या अभंगात मधले पाहतो आहोत। एक प्रकारे आडवा छेद क्रॉस सेक्शन असं आपण पाहतो आहोत। राम कृष्ण अशा प्रकारे वाचेनी नाम घेत असताना जीवाचा भाव आपण आत्मा आहोत असा ठेवून नाम घेतलं पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज सांगताहेत. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा, जीवाचा भाव मात्र आत्मा मी आहे असा ठेवून रामकृष्ण हे वाचेनी म्हटलं पाहिजे. आणि आधी कोणी अशा प्रकारे नाम घेतलेलं आहे का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शिवांनी घेतलेला आहे, जो शिवाचा राम जप. भगवान शंकर देखील अशाच प्रकारे राम जप करताना दिसतात असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगताहेत. पुढे ते असं म्हणतात की सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता, अशा प्रकारच्या नामाचा प्रयोग आणि कोणी केलेला आहे तर प्रल्हादांनी केलेला आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. प्रल्हाद हे एक दैत्य कुळामध्ये जन्म झालेले भगवत भक्त, त्यांनी देखील अशाच भावनेनी नाम घेतलेलं होतं असा दाखला ज्ञानेश्वर महाराज देतात. तसंच भगवान श्रीकृष्णांचे सहचर नातेवाईक उद्धव यादव कुलीन वीर देखील होते, पण मुख्यतः भगवत भक्त होते. त्यांना देखील अशाच प्रकारे जीवाचा भाव आपण आत्मा आहोत अशाच प्रकाराने नामजप करता करता कृष्णदाता लाभला असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. असे दोन दाखले पुराणांतरींचे ज्ञानेश्वर महाराज देतात आणि एक दाखला थेट भगवंतांचाच देतात, भगवान शिवांचाच देतात. ते असं म्हणतात की सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, याचा जो उच्चार आहे हा उच्चार सत्वर उच्चार म्हणजे आत्मा, जीव हा आत्माच आहे अशा प्रकारच्या तातडीनी केलेला उच्चार. सत्वर म्हणजे तातडीनी केलेला उच्चार, म्हणजे इतर कोणत्याही गोष्टीची प्रायोरिटी मनाला बुद्धीला स्पर्श करण्याच्या आधी या गोष्टीची तातडी प्रल्हादांना समजली. आपल्याला सगळा संसार करत असताना, संसार करताना ज्या अडचणी येतात तेव्हा कदाचित भगवंताची आठवण होईल, किंवा संसार करून करून देह मन थकल्यानंतर ईश्वराची आठवण होईल. प्रल्हादांचं तसं झालं नाही. बालवयातच असं सांगतात की अक्षर ओळख करून देताना क म्हटल्याबरोबर प्रल्हाद थांबले. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. त्यांना शिकवणारे जे शिक्षक होते ते गडबडून गेले. राजाचा मुलगा शिकत असताना तसं रागवलेलंही नाही, कोणत्याही प्रकारे दटावणी केलेली नसताना, केवळ अक्षर ओळख करून घेत असताना क म्हटल्याबरोबर डोळ्यातून पाणी यावं, याला झालं काय? म्हणून शिक्षकांनी मोठ्या प्रेमाने आस्थेनी विचारल्यानंतर प्रल्हादानी कम या शब्दावरून कृष्णाची आठवण झाली असं उत्तर दिलेलं होतं, म्हणून डोळ्यातून अश्रुधारा वाहत होते. जी तातडी, जी सत्वर उच्चार म्हणजे अर्जन्सीनी केलेला उच्चार, तातडीनी केलेला उच्चार, इतर कोणत्याही विषयाच्या स्मरणाच्या आधी ही अर्जन्सी होती, बाकीची तातडी दुय्यम होती, तर याला प्राधान्यक्रम होता. म्हणून ज्ञानेश्वर महाराज रामकृष्ण वाचा वाचेनी उच्चार करत असताना त्याच वेळेला भावानी जीव आणि आत्मा हे एक आहेत असं स्मरण ठेवायला सांगत असताना, तसंच भगवान शंकरांनी अशाच प्रकारे रामनाम घेतलेलं होतं असं सांगत असताना जो प्रल्हादाचा दाखला देतात, एक वेळ असं वाटेल की भगवान शंकर हे मुळातच शिवस्वरूप, त्यामुळे कोणतीही साधना शिवस्वरूप असलेल्या व्यक्तीला आपण शिव आहोत या भावनेने करणं सोपं आहे, सोयीच आहे. नाम घेत असताना देखील आपलं स्वरूप न विसरता नाम घेणं हे शंकरांना एक वेळ शक्य आहे असं कोणी म्हणेल. ध्यान करत असताना शिवम भूत्वा शिवस्वरूप होऊनच ध्यान करणं शंकरांना शक्य आहे, कारण ते मुळातच शिवस्वरूप आहेत. पूजा करत असताना शिवम भूत्वा शिवम यजेत हे शंकरांना शक्य आहे, आपण शिवस्वरूपच आहोत अशी भावना धरून पूजा करणं हे शंकरांना अवघड नाहीये. रामकृष्ण अशी पूजा करत असत. रामकृष्णांची पूजा पाहायला एकदा मथुरा बाबू गेले असताना रामकृष्ण कालीमातेच्या डोक्यावर अक्षदा वाहत होते आणि आपल्या डोक्यावर अक्षदा वाहून घेत होते. मातेला फूल अर्पण करत होते आणि आपल्याही डोक्यावर फूल वाहून घेत होते. अशा प्रकारची पूजा फार कमी जणांनी केली असेल. फलटणला उपळेकर महाराज होऊन गेले, ते म्हणत असत की निरांजन ओवाळताना असं समजत नाही की कोण कोणाची आरती करतो आहे. मध्ये तर ज्योत फिरते आहे, पण इकडे तर आत्मा राम आहे आणि तिकडे राम आहे. अशा प्रकारचा भाव फार कमी जणांना प्राप्त होतो. भगवान शंकरांना तो प्राप्त झाला, याचं कारण तो त्यांचा हक्काचा होता. पण अशा प्रकारची तातडी घेऊन प्रल्हादांनी नाम घेतलेलं होतं असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. प्रल्हादांचं जर वय पाहिलं तर प्रल्हादांचा हा दाखला आपल्या सगळ्यांना देण्यासारखा आहे, म्हणूनच दिलेला आहे. ज्या वयामध्ये प्रल्हादांनी नाम सुरू केलं आणि नाम घेता घेता आपण आत्मरूप आहोत अशा भावनेने नाम घेत घेत परिपूर्णता गाठली, महान भागवतांच्या परम भागवतांच्या नामावलीमध्ये व्यासांनी कोणाही भगवत भक्ताच्या आधी प्रल्हादांचं नाव घातलं. कशाकरता घातलं? ज्या करता घातलं त्याच करता ज्ञानेश्वर महाराजांनी प्रल्हादांचा देखील दाखला इथं दिलेला आहे. सत्वर उच्चार अशा प्रकारच्या भावनेचा तातडीने केलेला उच्चार, इतर कोणत्याही भावना मनाला स्पर्शायच्या आत या भावनेची तातडी, अशी जर तातडी असेल तरच ते मनावर बिंबत, एरवी बिंबत नाही. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला असाही एक अर्थ करता येईल की जीव हा शिवस्वरूप आहे, जीव हा मुळातच परमात्म स्वरूप आहे. या नामानी अशा प्रकारे घेतलेलं जे नाम आहे त्याचा उच्चार प्रल्हादाच्या ठिकाणी सत्वर बिंबून गेला. बिंबला ठसला काव्य आहे. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, प्रल्हादाच्या ठिकाणी अशा प्रकारचा उच्चार सत्वर बिंबला म्हणजे उपयोग करून गेला. ज्या कारणाकरता नाम घ्यायचं ते कारण असं की जीव हा शिवस्वरूप आहे असा बोध व्हावा. हा बोध प्रल्हादाच्या ठिकाणी सत्वर बिंबला, सत्वर ठसला याचं कारण आत्मा जो शिवाचा, जीव हा शिवस्वरूप आहे, भाव हा जीवाचा आत्मा, जीवाचा भाव असा की आपण आत्मस्वरूप आहोत अशा प्रकारचा उच्चार प्रल्हादाने घेतला आणि तो असा घेतल्यामुळे त्यांच्या ठिकाणी सत्वर बिंबून गेला. उद्धवा लाधला कृष्णदाता आणि उद्धवाने देखील नाम घेतलं. अर्जुन आणि उद्धव यांच्यामध्ये फरक आहे. अर्जुन हा त्या काळातला सर्वश्रेष्ठ योद्धा होता. अर्जुनाच्या युद्ध करण्यावर खूप गोष्टी अवलंबून होत्या. युद्ध होणार की होणार नाही हीच गोष्ट अवलंबून होती. अर्जुनाला कर्माचा यथार्थ उपदेश करण्याची आवश्यकता होती आणि कर्माचा उपदेश करत असताना आत्म्याचा उपदेश हा अपरिहार्य होता. अर्जुन हा रुजू सरळ स्वभावाचा असा होता, भगवंतांचा मित्र होता, सखा होता. त्यावेळेला तो शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, मी तुमचा शिष्य आहे, शिष्य भावानी तुम्हाला शरण आलेलो आहे असं म्हणत होता. भगवंतांवर पूर्ण विश्वास असणारा होता. निमित्त करोनी पार्था ते दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. खरंच पार्थाचं निमित्त झालं आणि भगवद्गीता आपल्याकरता उपयोगाला आली. अर्जुनाकरता किती उपयोगी झाली हे पाहण्यासारखं आहे. पंडितांमध्ये याच्यामध्ये याबाबत बऱ्याच चर्चा आहेत. कारण सगळ्या गीतेचा उपदेश ऐकल्यानंतर आणि युद्ध केल्यानंतर ती गीता आपल्या ठिकाणी मुरलेली आहे अशा प्रकारे पुढच्या वर्तनाने अर्जुनाने कधी दाखवून दिलं नाही, जवळपास कधीच नाही. पुढे तो नेहमीसारखा सत्शील होता, सच्चरित्र होता, त्याच्यात चूक काही नव्हती, गैर काही नव्हतं. तरी देखील जो उपदेश त्याला मिळालेला होता हा कोपे की निवांतुस आहे, हा रुसे तरी बुझावीत जाये, कैसे नवल लागले आहे पार्थाचे देवा, असं जे अर्जुनाबद्दल म्हटलेलं होतं ज्ञानेश्वर महाराजांनी. पढिविले पाखरू जैसे न बोले, क्रीडा मृगही जैसा न चाले, तशा प्रकारे भगवंत अर्जुनाला अधीन झालेले होते. एक वेळ पढवलेलं पाखरू देखील बोल म्हटल्यावर बोलणार नाही. पण अर्जुनानी एक गोष्ट सांग म्हणून सांगावी आणि भगवंतांनी सांगावी, पण जर ज्ञानेश्वर महाराजांना उदाहरणच द्यायचं असेल तर अर्जुनाच्या ऐवजी ते उद्धवाचं उदाहरण देणं पसंत करतात. याच्यातच सगळं आलं. अर्जुनाची तर खूप स्तुती ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे, तरी देखील जर दाखलाच द्यायचा झाला तर ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत एका स्वतंत्र ग्रंथामध्ये, ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेची टीका म्हणून लिहिलेला ग्रंथ आहे, तो जर सोडला तर ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाचं उदाहरण ज्ञानेश्वरी खेरीज आणि कुठं दिलं असेल कोण जाणे. पहिल्या अभंगात तर दिलेलंच आहे, द्वारकेचे राणे पांडवा घरी, ते सगळ्या पांडवांना उद्देशून दिलेलं आहे. तो मदतगारच झालेला होता म्हणून दिलेला आहे. त्याच्यात अर्जुनापेक्षा पांचालीचं द्रौपदीवरचं त्यांचं प्रेम, द्रौपदीची भक्ती ही कदाचित जास्त प्रबळ होती. पण उद्धवाची गोष्ट वेगळी होती. उद्धव हा यादव कुलीन भगवंतांच्या बरोबर सातत्याने असणारा, भगवंतांचं जीवन जास्त जवळून पाहिलेला अर्जुनापेक्षाही. भगवंत जेव्हा जेव्हा गेले असतील व्यासांना भेटायला, भीष्मांना भेटायला, तेव्हा उद्धव बरोबर असायचा. अर्जुन प्रत्येक वेळेला होता असं नाही. अनेक ऋषींची आणि भगवंतांची भेट झाली तेव्हा उद्धव बरोबर होता असणार. भगवंतांचं एकूण चरित्र उद्धवांनी खूप जवळून पाहिलेलं होतं. उद्धवाला ज्ञान झालेलं होतं असं स्वतः व्यास देखील सांगतात. हा उद्धवांचा गौरव आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की उद्धवाला कृष्णदाता लाभला. उद्धवांनी देखील नाम घेतलं ते जीवगत भाव असाच ठेवून घेतलं की जीव हा शिवस्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. खरं म्हणजे अशा प्रकारचं नाम घेणं हे सुलभ आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. याच्यात अवघड काही नाहीये. नाम घेत असताना आपण आत्मरूप आहोत असा भाव धरून नाम घेणं काय अवघड आहे? नाम घेणंच अवघड आहे. पण जर अवघड असं नाम घेत असेल तर नामाबरोबर एवढा भाव घेऊन नाम घेणं काय अवघड आहे? नाम घेत असताना संसाराची आठवण होणं, नाम घेत असताना पैशाची आठवण होणं, नाम घेत असताना आपण जे काम करतो आहोत, कर्म करतो आहोत, त्याची आठवण होणं, नाम घेत असताना अनेक विषय आठवणं, यामुळे हे सुलभ आहे असं आपल्याला वाटेनासं झालेलं आहे. कारण जीवाचा भाव आपण आत्मा आहोत असा ठेवून नाम घेणं आपल्यापुरतं आपल्याला फार कठीण होऊन गेलेलं आहे. याचं कारण ध्यास नाहीये. आपण जे नाम घेतो आहोत त्या नामामध्ये आपल्याला सम्यक तर्क देखील ओतता आलेला नाहीये. आपण जे नाम घेतो त्या नामानी एक सुघटित असा विचार आपल्या ठिकाणी निर्माण झालेला नाहीये. क म्हटल्यानंतर कृष्ण हा तर्क आहे. क म्हटल्यानंतर काही गोष्टी आठवतील, पण कृष्ण आठवणं हा सुरुवातीला तरी तर्क आहे. योग्य तर्क देखील करता आला पाहिजे. कोणत्या शब्दांनी आपल्याला काय आठवेल काही सांगता येत नाही. आपण एक प्रकाराने रुग्णच असल्यासारखं जीवन जगत असतो. कारण कोणत्या गोष्टींनी आपल्याला कशाच्या स्मृती होतात हे जर आपण आठवून पाहिलं. मी असं वाचलेलं होतं की एका मानसोपचार तज्ज्ञाकडं एक व्यक्ती गेली आणि ती असं सांगत होती की माझी कामभावना इतकी प्रबळ आहे की काहीही पाहिलं तरी मला कामभावनेचं स्मरण होतं, तीच आठवण होते आणि त्यामुळे माझं दैनंदिन जीवन कठीण होऊन गेलेलं आहे. कोणाशीही व्यवहार करणं मला मुश्किल होऊन बसलेलं आहे. काहीतरी उपाय तुम्ही काढा. तर ते म्हणाले की असं होण्याचं खरं म्हणजे काही कारण नाही. तिथं अनेक वस्तू होत्या. आता इथं तू बसलेला आहेस, इथं कामभावनेची आठवण होण्याचं कारण काय? तो म्हणाला इथं जे एक शो पीस म्हणून ओंडका होता, तो ओंडका पाहून देखील मला स्त्रीची आठवण होते. हा मनोविकार आहे. तुम्ही जे पेन लावलेलं आहे पेनच्या स्टँडला, ते पाहून देखील मला कामभावनेची आठवण होते. इतका जर खोल काम मनामध्ये शिरलेला असेल, याचं कारण आधी तर्क देखील तसा केलेला होता. हा जो भ्रम किंवा विकार माणूस एखाद्या आजारामध्ये सापडतो, याचं कारण सर्वस्वी सगळ्या गोष्टी त्याच्यात शिरलेल्या असतात. तर्कानी देखील तेच केलेलं असतं, मग विचार देखील तेच वाहिलेले असतात. मग जीवनाचा सगळा वेळ तोच विकार वाहण्यामध्ये जातो. अशा प्रकारचं जीवन हे खरंच कितीतरी डायव्हर्ट झालेलं असं जीवन समजायला पाहिजे. आपल्यामध्ये काहीतरी चूक आहे असं समजायला पाहिजे. इतक्या गहन खोल अशा विकारात सापडलेले लोक आपल्या स्वतःला कितीतरी वेळेला शहाणे समजतात, असं समजतात की आपलं जीवन, आपलं जीव ते प्रगट झालेले नसतात लोकांसमोर, पण त्यांना माहीत असतं की आपण काय आहोत, कोण आहोत, कसे आहोत. पण हे सगळं पांघरून, बुरखा पांघरून समाजामध्ये भाषणं करत असतात, बोलत असतात, उद्घाटनं करत असतात. त्यांच्या ठिकाणी विकार भरून राहिलेले आहेत याचा पत्ता कोणाला जवळपास नसतो, पण त्यांना असतो. अशा प्रकारच्या एका दुर्गतीला आपण गेलेले आहोत हे त्यांना एकांतात समजत असतं. त्यांना माहीत असतं की आपला एकांताचा काळ किती वाईट चाललेला आहे. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला जे सांगतायत ते जीवन सुधारायला सांगतायत. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला असं सांगतायत की तर्कानी, प्रथम तर्क करायला लागेल, सुयोग्य तर्क करायला लागेल. जर शास्त्रांनी सांगितलेलं आहे, संतांनी सांगितलेलं आहे, तर असा तर्क करण्यामध्ये अडचण काहीच नाहीये, हानी तर काही नाहीये. की हरी हरी असं म्हणत असताना तर्क करून माझ्या ठिकाणी जो म्हणणारा आहे शुद्ध चेतन स्वरूप, तोही हरिरूपच आहे. जीवाचा भाव असा धरून तर्कासहित नाम घ्यायला हरकत नाहीये की मी हरिस्वरूप आहे. असं जर तर्क करत गेलं तर प्रत्येक वेळेला तुम्हाला तर्काची एकदा सवय झाल्यानंतर पुन्हा पुन्हा तर्क करण्याची गरज पडत नाही. तुमच्या विचारामध्ये ती गोष्ट उतरते, तुमच्या भावनेमध्ये ती गोष्ट उतरते. म्हणून काही काळ जर सांभाळून नीट तर्क करून नाम घेतलं, शास्त्र संमत असं, संतांनी सांगितलंय असं, तर मग जीवाचा भाव तसा होण्याची शक्यता आहे, विचार तसे राहण्याची शक्यता आहे की आपण हरिरूप आहोत असा विचार सहज स्फुरेल, नाम घेत असताना स्फुरेल. पुढे ते नाम आनंद द्यायला सुरुवात करेल. मग असा तर्क लढवायची गरज नाही, विचार करायची गरज नाही की जीव हा हरिस्वरूप आहे. नाम घेत असताना आनंदाचा प्रत्यय येईल, कारण हरि सच्चिदानंद स्वरूप आहे. भावना जर परिपूर्ण ठसली मुरली तर आपण देखील आनंद स्वरूप आहोत अशा प्रकारची भावना पक्की होईल. मग नंतर आपण आनंद स्वरूप आहोत, मी आनंद स्वरूप आहे याच्यामधला आनंदाचा भाव देखील नाहीसा होईल. आणि मी आनंद स्वरूप आहे हे सांगायला कोणाचीही गरज पडणार नाही. सहज नाम घेत असताना जीव हा आनंदरूप असेल आणि नामाचा उच्चार असेल. केवळ शुद्ध परमात्मा आणि शुद्ध अस्तित्व एकरूप होऊन नाम सुरू होईल. म्हणून मी कुठला रामरूप व्हायला, असा नकारात्मक भाव न ठेवता एक सुयोग्य तर्क जर करता आला तर हे सगळं घडू शकतं. हे जे नामाचं मर्म आहे, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, याच्यासाठी एक प्रकारे आपल्याला आपल्या स्वतःवर प्रयोग करायला लागेल. तर प्रल्हादाच्या ठिकाणी बिंबतो आणि माझ्या ठिकाणी बिंबत नाही असं कसं घडू शकेल? योग्य प्रयत्नाने बिंबतो. आपल्या ठिकाणी असणाऱ्या देह अहंतेचं विसर्जन या भावामध्ये सहज घडून जातं. आपण आत्मरूप आहोत अशी भावना घेतली की आपण देह आहोत हा भाव सहजच बाजूला पडेल. देहाला लागलेला जो संसार आहे तोही बाजूला पडेल. मग ते विकारजन्य जीवन सहजच बाजूला पडेल. आपल्या शुद्ध अस्तित्वापर्यंत आपण सहज पोहोचू शकतो. एवढं करण्यासाठी मात्र प्रथम बुद्धीनी विशेष कसरती न करता पण बुद्धीच्या सहाय्याने तर्काच्या सहाय्याने एक उडी मारण्याची मात्र गरज आहे. सर्वसाधारणपणाने आपण अडकतो ते बुद्धीच्याच गुंत्यात अडकतो. एक बुद्धी म्हणते की आपण हरिस्वरूप आहोत या भावनेने नाम घ्यायचं, तर बुद्धीचा काही भाग अशुद्ध भाग त्याला तुम्ही मनही म्हणा पण मी बुद्धी म्हणेन. तर्कच तुम्हाला अडवेल, तर्क म्हणेल असं कसं होणं शक्य आहे? म्हणून काही समजायच्या आत उडी मारता आली पाहिजे बुद्धीच्या सहाय्याने, मग सोपं आहे, मग फारसं अवघड नाहीये. आपण एक 5-7 मिनिटं नाम घेऊया. बुद्धीनी कोणतेही विपरीत तर्क करू नका. त्याच्याऐवजी बुद्धीनी जरूर तर्क करा की आपण आत्मरूप आहोत, भाव हा जीवाचा आत्मा. वाचेनी रामकृष्ण घ्यायचा आहे आणि जीवाचा भाव असा ठेवायचा आहे की आपण आत्मरूप आहोत. भाव एकदम ठेवता येत नाही म्हणून तर्क मी सांगितलं. तर्क परिपूर्ण होईल तेव्हा आपोआप भाव निर्माण होतो. आपण सगळे डोळे मिटून बसू. आणि नाम घेण्याच्या आधी एक सुयोग्य तर्क करू की जीव हा मुळातच शिवस्वरूप आहे, जीव हा ब्रह्मस्वरूप आहे, आपण सच्चिदानंद आत्मा आहोत, हा तर्क करायला मी सांगतोय. तुम्ही म्हणाल प्रचिती नाही, मी तुम्हाला तर्क करायला सांगतोय. तर्क तर करा. आपल्या ठिकाणी असणारी जी जाणीव शक्ती आहे ती जाणीव शक्ती परमात्माच आहे. आणि हा तर्क कायम ठेवून जेव्हा आपण नाम घेऊ वाचेनी तेव्हा या तर्काला न विसरता नाम घ्यायचं आहे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा असं नाम आपल्याला घ्यायचं आहे. ओम राम कृष्ण हरी. आपण आत्मरूप आहोत याचा अर्थ आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत. नाम सच्चिदानंद स्वरूप आहे. ज्याचं नाम घेतो तो परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे. जीव सच्चिदानंद स्वरूप आहे असा विचार नाम घेत असताना अनुस्यूत असेल. आता केवळ सच्चिदानंदाचा भाव राहील आणि नाम राहील. सच्चिदानंद स्वरूप असणारा जो शुद्ध मी आहे त्या भावामध्ये नामाच्या मधल्या काळात आपल्याला राहायचं आहे. शुद्ध अस्तित्वाच्या भावावर. ओम राम कृष्ण हरी. शुद्ध अस्तित्वगत असे आपण आहोत. कृष्ण हरी। आता या शुद्ध अस्तित्वाची भावना शिव भावनेने पूर्ण व्यापून जाऊ देत। कृष्ण हरी। हरी 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 स्वामी जी नारायण। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। रामकृष्ण वाचा वाचेनी रामकृष्ण। भाव हा जीवाचा आत्मा, जीवाचा भाव आपण आत्मा आहोत असा असा जो शिवानी राम जप केला याच्यावरचं सर्वात उत्तम निरूपण म्हणजे आपण शेवटची 5 मिनिटं घेतलेलं नाम। बाकी 40 मिनिटं मी जी खटपट करत होतो त्याच्यापेक्षा अशा भावानी आत्मरूप होणं आणि शिवस्वरूप होणं हे कितीतरी सुखकारक असं आहे। ज्ञानेश्वर महाराजांचा जो हरिपाठ आहे त्या हरिपाठामध्ये आपल्याला किती सुख शांती देण्याचं सामर्थ्य आहे हे याच्यावरून लक्षात येतं। हरिओम तत्सत्।